मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धिसुसंपन्नो नादसंधानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवद् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदं उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। आजच्या केंद्राची सुरुवात सद्भक्त प्रमोदिनी ताई पूजनीय स्वामीच्या आठवणीने करेल।
Thank you. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दुपारी स्वामीजींचा व्यायाम घ्यायला ललिताताई नाडकर्णी यायच्या। स्वामीजींचा व्यायाम सुरू असतानाच फोन घेऊन स्वामीजी म्हणाले, स्वामीजींचा व्यायाम सुरू असतानाच फोन आला। बारामतीहून निर्मल भाभींचा फोन आला। फोन घेऊन स्वामीजी म्हणाले, बोल काय म्हणतेस? निर्मल भाभी म्हणाल्या, स्वामीजी गुरु पौर्णिमेच्या पूजेला यायचं आहे, गुरुदक्षिणा काय आणू? तुमच्या उपयोगाची वस्तू आणते। स्वामीजी म्हणाले, स्वामींना आता काहीही नको। भाभी म्हणाल्या, तुमच्या उपयोगाची कोणती तरी वस्तू सांगा ना। स्वामीजी म्हणाले, असं म्हणतेस तर मग माझ्यासाठी सोन्याचं एक जॅकेट आण, तुला काहीच हरकत नाही। असं म्हणून स्वामीजी हसले आणि पुढे म्हणाले, सध्या गुरुपौर्णिमा सुरू आहे ना, सगळ्यांच्या भावाला अगदी उधाण आलंय। मी दिवसभर इथे पलंगावर झोपलेला असतो, इथे प्रत्येक जण येतो तो सर्व शक्तीनिशी अगदी जोराने माझ्या छातीवर डोकं आपटून नमस्कार करतो। रोज इतक्या जणांचे नमस्कार घेऊन घेऊन आता माझी छाती दुखू लागली आहे। तुझं सोन्याचं जॅकेट घालून मी रोज झोपत जाईन, म्हणजे मग कोणी भावावेगाने माझ्या छातीवर जोराने डोकं आपटलं की त्यांच्या डोक्यालाच टेंगुळी येईल, मग पुन्हा कोणी जोराने डोकं आपटणार नाही। असं म्हणून स्वामीजी पुन्हा खळखळून हसले। मग थोडा वेळ थांबून स्वामीजी पुढे म्हणाले, अगं मी तुझी गंमत केली, तू खरंच आणशील काही सोनं बिनं? मला आता खरंच काहीही नको। तुला द्यायचंच असेल तर आता भुगावला आपला मोठा साधक आश्रम होतोय, तिथे दे। खूप मोठी जागा मिळाली आहे तिथे आपल्याला, अगदी छान साधक आश्रम होणार आहे आपला। मी ते पाहायला नसेन पण तुम्ही सगळे असाल। स्वामीजींच्या या सहज विनोदातून एक गोष्ट मात्र लक्षात आली, स्वामीजींच्या छातीवर सर्वजण मोठ्या भावावेगाने डोकं आपटून नमस्कार करायचे आणि स्वामीजी आपल्या डाव्या हाताने त्या प्रत्येकाला प्रेमाने आपल्या जवळ ओढून घ्यायचे, कौतुकाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे, त्याचा चेहरा कुरवाळायचे, आपल्या करुणामयी दृष्टीने त्याला न्हाऊ घालायचे, त्याच्यावर प्रेमाची बरसात करायचे। पण आपल्या छातीत यामुळे दुखतं हे त्यांनी कधीही कोणालाही सांगितलं तर नाहीच, पण तसं जाणवूही दिलं नाही। या प्रसंगी स्वामीजींचा चेहरा अगदी प्रसन्न आणि आनंदी असे। असंच एकदा दुपारी ललिताताई स्वामीजींचा व्यायाम घेत होत्या। बैठका काढण्याचा व्यायाम सुरू होता। त्याकरता लागणारा चौरंग पलंगाला लागून रामरायांच्या तसबिरीसमोर ठेवलेला होता। पलंगाच्या दांडीला हात धरून स्वामीजी उठाबशा काढित होते। चौरंगावर बसल्यावर स्वामीजी रामरायांच्या अगदी समोर यायचे। यावेळी ते रामरायांकडे पाहून नेहमी त्यांच्याशी काहीतरी बोलत असत। असंच एकदा स्वामीजी म्हणाले, रामराया ही सगळी मंडळी माझी खूप प्रेमाने सेवा करतात, माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतात, यांना पुढच्या जन्मी सुद्धा असंच माझ्याबरोबर पुन्हा येऊ देत, पुढच्या जन्मी सुद्धा पुन्हा आम्हाला एकत्र आण, या सर्वांसहित मी पुन्हा जन्म घेईन। स्वामीजी नेहमी म्हणायचे, मला नेहमी वाटायचं पायात घुंगरू बांधून हातात चिपळ्या घेऊन अभंग म्हणत नाचावं, या जन्मी मला नाही करता आलं ते, पण मी पुन्हा जन्म घेणार आहे आणि तेव्हा पायात घुंगरू बांधून हातात चिपळ्या घेऊन अभंग म्हणत बेभान होऊन नाचणार आहे. गुरुवार दिनांक 25 जुलै 1996. दुपारी 2 सुमार स्वामीजी मला म्हणाले, तुझ्या साईनाथांनी केव्हा देह ठेवला? 80व्या वर्षीस ना. मग मला पण आता 1 ऑक्टोबरला 80व वर्ष लागणार. मी विषय बदलतच म्हटलं, स्वामीजी उद्या दादा वहिनी आणि अपर्णा येणार आहेत. शनिवार रविवार इथे राहतील आणि रविवारी दुपारी मुंबईला जातील. स्वामीजी म्हणाले, शनिवारी आषाढी एकादशी आहे, त्याच दिवशी तुम्ही पूजा करून घ्या. मी हो म्हटलं. स्वामीजी म्हणाले, प्रकाश रविवारी दुपारी परत जाणार आणि मंगळवारी गुरुपौर्णिमा आहे, लगेच 2 दिवसांनी पुन्हा इथे येणार. मी म्हटलं, नाही, कार्यक्रम रविवारी आहे ना, पुढच्या शनिवारी दादा कार्यक्रमासाठीच येईल. स्वामीजी म्हणाले, असं म्हणतेस? बघा बाबा, मला यावेळी प्रकाशजवळ खूप बोलायचं आहे. मंगळवारी गुरुपौर्णिमेला प्रकाश मला इथे हवा आहे. मी म्हटलं, मग मी दादाला मंगळवारपर्यंत इथे थांबायला सांगते. स्वामीजी म्हणाले, नको, सध्या त्याला काहीही सांगू नकोस, त्याला काम असेल तिथे पंपावर. मी सांगितलं तर तो सारी कामं टाकून इथे थांबेल, पण तसं नको. साईनाथांनी नाही का त्यांच्या अंतकाळी समोरच्या सर्वांना त्यांच्या कामाला पाठवलं होतं. मी म्हटलं, पण ते आता इथे कशाला? स्वामीजी म्हणाले, ते आता तुला काय सांगू. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं, स्वामीजी तुम्ही पुन्हा पुन्हा असं बोलता, मला खूप भीती वाटते. स्वामीजी म्हणाले, भीती कसली, सगळेच संत कधी ना कधी गेलेच या जगातून, कोणी 22व्या वर्षी तर कोणी 40व्या वर्षी. मी त्यांच्या दुप्पट जगलो, 79 वर्ष. मी म्हटलं, पण नामदेव महाराज किती वर्ष होते? स्वामीजी म्हणाले, फक्त ते एकटेच 90 वर्ष होते. मी म्हटलं, मग तसेच तुम्हीही आम्हाला 100 वर्ष हवे आहात. स्वामीजी एकदम हसत म्हणाले, बस फक्त 100च वर्ष हवं आहे मी. मी म्हटलं, तसं नाही, कमीत कमी 100 वर्ष तरी पाहिजे. स्वामीजी म्हणाले, माझी पण इच्छा 100 वर्षे जगण्याचीच होती, पण आता हे शरीर साथ देत नाही. 79 वर्षे या शरीराकडून मी उदंड श्रम करून घेतले, आता ते मधून मधून माझ्या विरुद्ध बंड पुकारतं. आजपर्यंत मी शरीराला माझ्या स्वाधीन ठेवलं, आता यापुढे मी त्याच्या स्वाधीन होऊन राहू का? अलीकडे सगळं अंग दुखतं, ठणकतं. तू 80 वर्षाची झालीस म्हणजे समजेल तुला. मी म्हटलं, आपण गरम पिशवीने शेकून बघायचं का? स्वामीजी म्हणाले, दे ती गरम पिशवी. मी विजेची गरम पिशवी लावून दिली. मग पिशवीने अंग शेकतच स्वामीजी म्हणाले, तुला काय करणार बाळे, हे म्हातारपण कसं असतं ते, त्यात शरीर ताब्यात आहे तोवरच जगावं माणसाने, नुसतं लोळत पडण्यात काय अर्थ आहे. मी म्हटलं, स्वामीजी तुम्ही नुसते ह्या पलंगावर झोपून राहिलात तरी चालेल, तुम्ही समोर आहात यातच आनंद आहे इथे सर्वांना, पण आम्हा सर्वांसाठी तरी तुम्ही इथे राहायला हवं. स्वामीजी म्हणाले, आता तुला असं वाटतंय माझ्यावरच्या प्रेमापोटी, पण तूच विचार कर, स्वामी असे लोळागोळा होऊन या पलंगावर पडलेत, त्यांना धड बोलता येत नाही, स्पष्ट दिसत नाही, त्यांचे हातपाय चालत नाही, शरीर काम करत नाही, स्मरण शक्ती गेली आहे, आणि तरीही नुसते पडून आहेत, तर ते तुला तरी पाहावेल का? एका रुबाबात आजवर जगलेले स्वामी असे केविलवाणे झालेले तुला खरंच पाहावेल का? विचार करून पहा। आता अलीकडे तू पाहतेस ना माझं शरीर किती क्षीण झालेलं आहे ते। हे आता आणखीन फार दिवस टिकवणं शक्य नाही। हे सारं ऐकून मला रडूच कोसळलं। डाव्या हाताने हळूवार माझे अश्रुपुष स्वामीजी म्हणाले, एक गोष्ट करशील माझ्यासाठी? मी म्हटलं, सांगा काय करू? स्वामीजी म्हणाले, मी आता तुझ्याजवळ जे बोललो ते इतर कोणाजवळही बोलू नकोस, नाहीतर आकांत होईल इथे मी जिवंत असतानाच। अगदी सरलाताईं जवळही हे बोलू नकोस, मी इथे असेपर्यंत कोणाजवळही हे बोलू नकोस, करशील ना एवढं माझ्यासाठी? हरिओम।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ऑक्टोबर महिन्यातलं आपलं हे विशेष केंद्र आहे। स्वामीजींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये होणाऱ्या या विशेष केंद्रांमधून आपण स्वामीजींच्या जीवनाचा विचारांचा मागोवा घेणार आहोत। याची सुरुवात आपण आजच्या केंद्रापासूनच करणार आहोत। आज सुरुवातीला सद्भक्त विलासदादा पूजनीय स्वामीजींच्या कलश मंदिराला आपल्या सर्वांतर्फे हार अर्पण करतील। नुकताच आपण आपल्या सर्वांचे प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभाचा सोहळा साजरा केला। आताही डोळे मिटले तरी स्वामीजींची ती प्रथम दर्शनातच मनाचा ठाव घेणारी पूर्णाकृती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि त्या सोहळ्यातील भावपूर्ण क्षणचित्रे सहजच डोळ्यासमोर तरळत आहेत। कॅलिडोस्कोपमधून बघताना कसा त्याचा कोन बदलला की दरवेळी वेगळेच नवीन दृश्य आपल्याला दिसते, तसंच स्वामीजींच्या जीवनाचेही आहे। जो तो आपण आहोत त्या ठिकाणाहून त्यांच्याकडे पाहू बघेल तर अपार ज्ञान, अथांग प्रेम, असीम करुणा, अफूट आनंद असे अनंत तेजोमय पैलू पाहून स्तिमित होऊन जायला होतं। यातील कित्येक पैलू, त्यांची खोली मला समजली नाही, पण खूप दिवसांनी स्वामीजींना भेटायला गेलं की उत्सुकतेने स्वागत करणारा आंतरबाह्य प्रेमावतार असा आपल्या स्वामीजींचा चेहरा आणि डोळे, मायेने डोक्यावरून पाठीवरून फिरणारा त्यांचा हात कोण विसरू शकेल? आपल्यासारख्या सामान्यांचे प्रेम हे देह मन बुद्धी यांच्याच कक्षेत फिरत असते आणि देह मन बुद्धी यांच्याशी रिलेटेड प्रेम असलं की साहजिकच त्याची परिणिती स्वार्थ, अहंकार, मालकीची भावना, आत्मप्रौढी यात होत असते। पण स्वामीजींसारख्या संतांचे प्रेम कसे असते? त्यांचे प्रेम देह मन बुद्धीच्या पलीकडचे असल्यामुळे समोर आलेल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातील चैतन्यच ते पाहत असत। प्रेम हा त्यांचा स्थायी भाव होता। ज्याला कोणी विचारत नाही, ज्याला जगात मान नाही, अशांनाही स्वामीजींनी मोठ्या प्रेमाने जवळ करून निष्काम निरपेक्ष प्रेमाने त्यांचे जीवन उजळून टाकल्याचे आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसून येते। स्वामीजींना सर्व भूतमात्रांविषयी अत्यंत करुणा वाटत असल्यामुळे आपल्या सर्वांच्या हिताचे कल्याणाचे जे असेल तेच स्वामीजी सांगत असत. आपल्या सगळ्यांचाच अनुभव असा आहे की स्वामीजींनी एखाद्याला आपले म्हटले की ते त्या व्यक्तीची प्रकृती कशीही असली तरी त्यांनी त्या व्यक्तीला कधीच अंतर दिलं नाही. आपल्या सर्वांचे भाग्य असे थोर आहे की अशा स्वार्थरहित निर्व्याज निर्हेतुक प्रेमाचा अनुभव आपण घेतला आहे आणि आजही स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने घेत आहोत. स्वामी परिवारातील प्रत्येकच जण स्वामीजींच्या या प्रेमाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेला आहे. स्वामीजी आज आपल्याला देहाने जरी दिसत नसले तरी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ते त्यांच्या प्रेममय आठवणींच्या रूपाने त्यांनी दिलेल्या बोधाच्या आणि साधनेच्या रूपाने आहेतच आहेत. अशा हृदयस्थ स्वामीजींच्या आठवणी आपण आता सद्भक्त पोफळे काकांकडून ऐकणार आहोत. स्वामीजींच्या प्रेमाची जादूच अशी होती की इथं केंद्रात परमार्थाविषयी नेमकं काय आणि कसं काम चालतं याचं डोळस निरीक्षण करता करता बुद्धिवादी व्यक्तीही त्यांच्या नकळत स्वामीचरणी स्थिर होऊन जात. असाच काहीसा अनुभव असणाऱ्या सद्भक्त पोफळे काकांकडून आपण स्वामीजींच्या आठवणी ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय जन्मोजन्मीचे पुण्य फळाशी पै आले देखिली पाऊले श्री गुरुंची. मी 1990 साली केंद्रात यायला लागलो. वयाच्या 49 वर्षी स्वामींची प्रथम भेट घडली. त्यापूर्वी व्यवहारात पूर्ण गुंतलेलो असल्यामुळे परमार्थाची काहीच जाण नव्हती. प्रथमच अतिशय सजग राहून येथे काय चालले आहे असे निरीक्षण करत होतो. जेव्हा असे लक्षात आले की येथे इतर पारमार्थिक धार्मिक क्षेत्रात ज्या विपरीत गोष्टी चालतात त्याचा मागमूसही नाही तेव्हा स्वामी चरणी स्थिरावलो. पहिल्या काही भेटीतच स्वामींना नमस्कार करायला रांगेत उभा राहिलो. नमस्कार करताना स्वामीजींनी पाठीवरून हात फिरवला. आणि काहीतरी विलक्षण वेगळे घडले त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे फारच अवघड आहे. त्यानंतर चमत्कार घडल्याप्रमाणे केंद्रात येऊन स्वामींना बघायचे आणि नमस्कार कर नमस्कार करायची ओढ वाटू लागली. माझे बैल वयाच्या 12 वर्षीच वारले त्यामुळे पितृसुख पित्याचे प्रेम काय असते त्यापासून मी वंचित होतो. स्वामींनी जादू केली त्यामुळे पितृपेक्षा प्रेमापेक्षाही काहीतरी विलक्षण अशा प्रेमाचा अनुभव आला. केंद्रात आल्यावर स्वामजींकडे बघणे हाच एकमात्र कार्यक्रम असे. स्वामींनी आपल्याकडे बघावे अशी तीव्र इच्छा मनात असायची आणि त्यांनी नुसते बघितले तरी मन आनंदून जायचे. बऱ्याच वेळा प्रवचन ऐकतानाही प्रवचनापेक्षा स्वामीजींकडे बघत राहणे असंच घडायचे. त्या संदर्भात नंतरची एक आठवण प्रकर्षाने आठवते. स्वामींना पॅरालिसिस झाल्यानंतर ते माया अपार्टमेंटमध्ये येताना किंवा जाताना मायाजवळ थांबून एका पायावर सगळा भार तोलून काठीसह डावा हात उंचावून आशीर्वाद देत असत. त्यावेळी खरोखरच आतमध्ये आनंदाच्या उर्मी उठ. आणखी एक प्रसंग आठवतो. तेव्हा स्वामीजी केंद्राच्या पुढील ध्यान मंदिरात प्रकृती असल्यामुळे येत नसत. ते त्यांच्या खोलीच्या दारात बसून केंद्र ऐकत आणि अर्धे केंद्र झाल्यावर आत जाऊन पलंगावर पडून विश्रांती घेत असत. त्यामुळे सर्व साधकांना बरेच दिवसात दिसतही नसत. त्या माझ्या पत्नीने तारताईकडे ही वेदना व्यक्त केली. ती तारताईने स्वामीजींना सांगितली पुढच्या केंद्रापासून प्रियाच्या आईबाबांना इथे येऊन बसायला सांगा असा निरोप आला. तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत स्वामींच्या पायाशी आम्ही उभता बसू लागलो. निम्मी केंद्र झाल्यावर स्वामीजी जेव्हा आत जात तेव्हा आम्हा दोघांनाही आत बोलावून घेत. माता बालकाला कुशीत घेते त्याप्रमाणे आमचे मस्तक छातीशी धरून त्या अंधुक प्रकाशात स्वामींच्या खोलीत एक प्रेमाने भारवलेले दिव्य गूढ वातावरण तयार होत असे आणि आम्ही त्या प्रेमवर्षावर न्हावून निघत असू. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकाला असे वाटत असे की स्वामीजी आपल्यावरच सर्वात जास्त प्रेम करतात. स्वामीजींच्या प्रेमाचा सलगी देण्याचा स्वभावच सर्व साधकांना केंद्रात ओढून आणत असे. हेच प्रेम विश्वप्रेम हा स्वामीजींच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. अशीच एक आणखीन आठवण, माझ्या आई ते शेवटचे आजारपण होते. तीही स्वामीजींची अनुग्रही होती. शेवटी तिला आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले आणि दोन डॉक्टर पूर्णपणे विरोधी सल्ले देत होते. एक सांगत होते की तुमच्या आईला तुम्ही टॉर्चर करत आहात, माझी आई असती तर मी तिला घरी घेऊन गेलो असतो. तर दुसरे डॉक्टर म्हणत होते की अशा अवस्थेतून रोगी बरे होऊन जातात, चालत गेले घरी बघतो आहोत, व्हेंटिलेटर तुमच्या जबाबदारीवर आपण काढला तर नंतर काहीही होऊ शकते. अशा द्वंद्वय मनस्थितीत मला स्वतःला खूपच मानसिक ताण जाणवला, ताण आला होता. शेवटी स्वामींच्या कानावर हे घातले, त्यावर त्यांनी नुसते अरे उगीच व्हेंटिलेटर लावला असे म्हटले. पण लगेचच ते म्हणाले 3 दिवसात तिची सुटका होईल, तेव्हा आता काहीच करू नका. बरोबर तिसऱ्या दिवशी सकाळी 7 च्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. नंतर आम्हाला कळले की प्रियाची आजीची सुटका व्हावी म्हणून स्वामीजींनी पूजेनंतर आचमन घेत होते. त्या दिवशी सकाळी त्यांनी आचमन घेतले आणि त्याच वेळी तिचे प्राणोत्क्रमण झाले. स्वामींच्या आधारामुळेच अशा सर्व प्रसंगाला मी तोंड देऊ शकलो. साधकाचं सर्व जीवन सुखमय होऊन तो वेगाने साधनाला लागावा असा स्वामीजींचा दृष्टिकोन असायचा. स्वामीजींची आमच्याकडे 2 वेळा पाद्यपूजा झाली. पहिली पाद्यपूजा 1991 साली स्वामीजींना पॅरालिसिस व्हायच्या आधी झाली होती. स्वामीजी त्यानंतर माझ्या पत्नीला तुझ्याकडे भाजी भाकरी खायला मी येणार आहे असे म्हणत असत. नंतर ती प्रत्येक भेटी स्वामीजींना तुम्ही केव्हा येणार असे विचारत असे. त्या दिवसात प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वामीजी फारसे बाहेर जात नसत. नंतर परत एकदा विचारल्यावर स्वामीजींनी 1 तारीख ठरवली. कोणाला बोलवायची याची आधी त्यांनीच दिली. सर्व कार्यक्रम ठरला आणि सरलाजींचं पेसमेकर बसवायचं ऑपरेशन ठरलं. तेव्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागेल असं वाटलं. परंतु स्वामीजी म्हणाले मी ठरल्याप्रमाणे तुमच्याकडे येणारच. तेव्हा स्वामीजी एकटेच पाद्यपूजेकरता घरी आले आणि सगळे बसून सिरसावर होईपर्यंत जोशी हॉस्पिटलमधून एका नर्सला बरोबर घेऊन सरलाताई अचानकपणे आमच्या घरी आल्या. आम्हाला आनंद आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. स्वामीजींची साधकासाठी कुठल्याही परिस्थितीत जिजण्याची आणि प्रेम करण्याची ही एक अभूतपूर्व पद्धत होती. याच पाद्यपूजेला स्वामीजींना गाडीतून आणत असताना वृद्धाश्रमाचा विषय निघाला. त्या काळात हा विचार स्वामीजींच्या मनात फार घोळत होता. स्वामींना मी असं सुचवलं की वृद्धाश्रमाला व्यवस्थापन अतिशय गुंतागुंतीचं असून त्याला पूर्ण वेळ देणारी माणसं लागतात. तेव्हा आपण साधकाश्रम करावा असं मला वाटतं. साधकाश्रमाची जमीन घेतल्यावर जेव्हा तेथे बांधकाम करायचं ठरले तेव्हा मी स्वामींना म्हटले की आपण फंडरेझिंग करूया. स्वामीजींनी अत्यंत ठामपणे म्हणाले या प्रकल्पाकरता केंद्रात येणाऱ्या साधकाकडूनच पैसे घ्यायचे. ते स्वेच्छेने जेवढे देतील तेवढ्या पैशात जमेल तेवढंच बांधकाम करायचं. त्यानंतर स्वामीजींनी आवाहन केल्यावर सगळेच खरोखरच उत्स्फूर्तपणे अनेकांनी देणग्या दिल्या. त्यातीलच एक प्रकर्षाने आठवणीत राहिलेली घटना अशी. स्वामींच्या अनुग्रहित आणि केंद्रात नित्य येणाऱ्या श्रीमती गुजर यांनी 1 लाख रुपये अशी मोठी देणगी दिली. आणि विशेष म्हणजे परिस्थिती फारशी अनुकूल नसताना जेथे रिक्षाने जायचे तिथे बसने जाऊन किंवा चालत जाऊन त्यांनी पैसे वाचवले. हे साठवलेले पैसे त्यांनी स्वामीजींकरता अर्पण केले. त्यावरून महाभारतातील अर्ध अंक सोन्याचं झालेल्या मुंगसाची आठवण झाली. स्वामींनी ज्या अपूर्व प्रेमाने सर्व साधक विश्वाला बांधून ठेवले होते त्याचाच हा परिपाक होता. आता अशीच एक हलकी फुलकी आठवण. मी त्यावेळी कामानिमित्त बरेचदा परदेशी जात असे. परत येताना स्वामीजींकरता सेंट आफ्टरशेव्ह लोशन घेऊन येत असे. ते आफ्टरशेव्ह स्वामीजी दररोज वापरत असत. त्या संदर्भात सद्भक्त तारेतेने सांगितलेली एक विशेष आठवण अशी. ते आफ्टरशेव्ह लावताना थोडं चुरचुरत असे. तेव्हा स्वामीजी विनोदाने पोफळे साहेब वाचवा असे मोठ्याने म्हणत असत. ज्या कारणाने का होईना स्वामीजीनं माझी रोज आठवण होत असे याचं अप्रूप वाटतं. मी आणलेला सेंट चिरंजीव प्रियाला स्वामीजींना द्यायला सांगत असे. प्रियाने सेंट दिल्यावर ते प्रथम ज्ञानवंतांच्या मूर्तीवर स्प्रे करायला सांगत आणि मग सगळ्यांच्यावर स्प्रे करून मग स्वतः वापरत. अशा अनेक वृद्धी आठवणी आणि मजेदार आठवणी या कायमच्या मनात घर करून बसल्या आहेत. सद्भक्त श्री बापूसाहेब बाकडे स्वामींचे चिरंजीव माझ्याच वयाचे आहेत. साधारण 94-95 साली बोलताना स्वामीजी मला म्हणाले, मी बापूला म्हणतो आहे की तू आता VRS घेऊन साधनेला लाग. मी त्यांना म्हणालो, स्वामीजी त्यांना तुम्ही सांगता, तसं मला का सांगत नाही, कारण चरितार्थाला पुरतील एवढे पैसे मी मिळवलेले आहेत. तेव्हा स्वामीजी स्पष्टपणे म्हणाले, तुम्ही रिटायर व्हायचं नाही, तुमच्यावर अनेक लोकांचा चरितार्थ अवलंबून आहे. बहुतेक माझी कर्मप्रवृत्ती पाहून मला ते असं म्हणाले असावेत असं वाटतं. त्यामुळे कदाचित रिटायर व्हायचं ठरवूनही मी अजूनही व्यवसायात थोडाफार अडकलो आहे. स्वामींचं प्रेम इतकं विलक्षण होतं की 1996 सालांतरी तेच प्रेम जिव्हाळा सलगी आम्हा दोघांनाही स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरते यांच्याकडून मिळत राहिली. अशी व्यवस्था त्यांनी करून मिळत राहील अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली. स्वामी मकरनाथांकडून गेली 20 वर्षे भरभरून प्रेम आणि सलगी मिळत आहे. दुग्धशर्करा योग यावा त्याप्रमाणे स्वामीजींनी आम्हाला गणेशपुरम मध्येच ठेवून घेतलं आहे. स्वामी मकरनाथांची अजून एक कृपाशीर्वाद. 70 पूर्ण झाल्यावर मी एक इच्छापत्र केलो. स्वामींना प्रार्थना केली की शेवटचा दिवस गोड व्हा. त्यासाठी त्या शेवटच्या क्षणी स्वामींनी जवळ असावे. त्यावर स्वामीजी मी असेन असं म्हणून स्वामींनी आश्वासित केलं. साधकाला आयुष्यात याच्यापेक्षा जास्त काय हवं असतं. या आठवणी सांगण्याच्या निमित्ताने स्वामी स्तुती परत आठवून पुनःप्रत्ययाचा मोठा आनंद मिळाला. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. शेवटी स्वामींच्या चरणी एकच मागणे, उर्वरित काळात साधनेत माझी प्रगती होऊन मला तुम्ही त्या ध्येयापर्यंत घेऊन जावे ही प्रार्थना. हरिओम.
स्वामीजींच्या प्रेमाला स्त्री पुरुष लहान मोठा विद्वान अजाण असा कोणताच भेद नव्हता. त्यामुळे जगाचा बराच अनुभव असलेल्या पोफळे काकांना स्वामीजी जसे आपले वाटले तसे माझ्यासारख्या जगाची साधी तोंड ओळख नसलेल्या लहान मुलीलाही आपले वाटले. मी स्वामीजींकडे पहिल्यांदा आले तेव्हा 15-16 वर्षाची असेल. मी सुट्टीसाठी पुण्याला आल्यावर स्वामीजी कृपाळूपणे रोज दर्शनासाठी मला वेळ द्यायचे. एका सुट्टीनंतर मी घरी जाताना मला म्हणाले, की घरी गेलीस की मला अधूनमधून फोन करत जा. तेव्हा आतासारखे फोन सहज उपलब्ध नव्हते. त्या स्वामीजींच्या वेळा, मला बाहेर बूथवर जाऊन फोन करणे शक्य असण्याच्या वेळा, या सगळ्याचा मेळ न जमल्यामुळे मला काही त्यांना फोन करणं शक्य झालं नाही. तेव्हा एकदा स्वामीजी ताराताईला म्हणाले, अगं ती लहान आहे, मला फोन करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतील म्हणून तिचा फोन आला नसेल, तर तू तिला काही पैसे पाठवून दे म्हणजे ती मला फोन करू शकेल. स्वामीजींच्या या अशा आठवणी जागवणं म्हणजे आपण अनुभवलेल्या त्यांच्या अथांग मायेचे प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवणं. आणि खरं म्हणजे आपण त्यांचे आहोत या भावनेने गहिवरून त्यांच्या चरणी विनम्र होणं, सश्रद्ध अंतःकरणाने साधनेचा निश्चय दृढ करणं. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई यांचा अनेक वर्ष सहवास आणि देहाच्या अंगाने त्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या सद्भक्त ताराताईकडून आपण आता स्वामीजींच्या अजून काही आठवणी ऐकूयात. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. प्रेम जो केवल समर्पण ही समर्पण जानता है और उसमें ही स्वयं की धन्यता बस मानता है. दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयं साकार है. पूजनीय स्वामीजींच्या उत्तुंग आणि यशस्वी जीवनाचं रहस्य एका शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणजे त्यांचं दिव्य प्रेम. या त्यांच्या प्रेमवर्षावात आपण सारे भाग्यवंत चिंब भिजलो. पूजनीय स्वामीजींच्या आजारपणात त्यांच्याच कृपेने मला थोडीफार सेवेची संधी मिळाली. एकदा पहाटे मुख प्रक्षालनानंतर ते सहज बोलत होते, म्हणाले, आज सकाळी सहज चिंतन घडलं. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे करुणा, सहानुभूती, दया, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असणं. अत्युच्च प्रेम हे दोन प्रकारचं असतं, एक मायलेकराचं आणि दुसरं पतीपत्नीचं. पतीपत्नी दोघेही जर दुसऱ्यांसाठी झटत असतील तर त्यांचं प्रेम नोबल होऊ शकतं, पण तरीही ते रक्ताच्या नात्याचं प्रेम नसतं, त्यामुळे मायलेकराच्या नात्यापेक्षा ते कमीच असतं. नवरा व्यसनी असेल तर बायकोचं प्रेम कमी होतं, पण मुलगा व्यसनी असेल त्याचं एकंदर वर्तन ठीक नसेल तरी आई मात्र त्याच्यावर सतत फक्त प्रेमच करते. म्हणून संतांच्या प्रेमाला कुठेही पतीपत्नीच्या प्रेमाची उपमा दिलेली नाही तर मायलेकराची उपमा दिलेली ठिकठिकाणी आढळते. संतांचं प्रेम याहीपेक्षा सरस असतं, कारण आईही फक्त तिच्याच मुलांवर प्रेम करते, पण संत मात्र साऱ्या विश्वावर अपत्यवत प्रेम करतात. हे स्वामीजींचं चिंतन ऐकल्यावर एकच वाटलं की खरं प्रेम हे बोधाच्या प्रकाशातच होऊ शकतं, किंबहुना ते बोधातूनच जन्म पावतं. पूजनीय स्वामीजींकडे येणारी प्रत्येक व्यक्ती पहिल्या भेटीतच त्यांच्या दैवी प्रेमाने आकर्षिली जाई आणि कायमची त्यांच्या चरणांची स्थिर होऊन जाई. जो जाई एक वार तो विसरे घरदार असंच होत असे. प्रत्येकावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं. ते म्हणायचे, मला जर कुणी विचारलं की जीवनात तुम्ही काय मिळवलं तर मी म्हणेन ही मुलं मुली हीच माझी खरी कमाई आहे. माझी आई देवाघरी गेली तेव्हाचा प्रसंग, ज्ञानेश्वर पुण्यतिथीचा तो पवित्र दिवस. सकाळी दुकान उघडण्यापूर्वी स्वामीजी मातोश्री कर्लाताईंसह आमच्याकडे आले. त्यांनी मला गीतेचा दुसरा अध्याय म्हणायला सांगितला. नंतर घरातील सर्वांचं सांत्वन करून ते दुकानात गेले. संध्याकाळी स्वामीजींनी काही मुलींना माझ्याकडे पाठवलं. दिवसभराच्या त्या वातावरणातून मला बाजूला करण्यासाठी दुकानात बोलवून घेतलं. दुकानात गेल्यावर मला आठवतंय मी त्यांच्या पायांशी बसले होते. त्यांनी सल्लातेंना सफरचंद कापायला सांगितलं. दिवसभरात मी काही खाल्लं नसेल असेल नसेल म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने चक्क ते मला भरवलं. तेव्हा सल्लातेई त्यांना म्हणाल्या, अहो ते समोरचे दाते पाहतायत बर का. त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले, या मंडळींच्या प्रेमापुढे आम्ही आमची प्रतिष्ठा पायदळी तुडवतो, काय समजलात. खरोखर अजूनही त्यांचे हे जोशपूर्ण शब्द कानात जसेच्या तसे आहेत.
तू माऊली हुनी मायाळ पाणिया हुनी पातळ चंद्रा हुनी शीतळ कल्लोळ प्रेमाचा, असे आपले प्राणप्रिय स्वामीजी अत्यंत सुकोमल तरल अंतकरणाचे होते. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोणे अंग, असे ते अंतर्बाह्य प्रेमळ आणि प्रेमळच होते. सर्वांगी साखर अवघी गोड असे ते होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून अगदी क्वचित प्रसंगी पण त्यांच्या रागावण्यातून देखील प्रेम झिरपत असे. एकदा एक साधिका संसाराच्या त्रासाला कंटाळून अगदी त्रस्त अशा मनस्थितीत अशी स्वामीजींच्या दुकानात येऊन बसली. तिची थोडी विचारपूस करता तिला रडू कोसळलं व ती म्हणाली, स्वामीजी खरं तर मला आता जीवनच नकोस झालंय, मला आत्महत्या करावीशी वाटते. स्वामीजींना तिचं हे बोलणं अगदी कासावीस करून गेलं. तत्काळ तिला ते म्हणाले, वागवा हुशारच आहेस की, मग आम्ही इथे कशासाठी बसलो आहोत. तेव्हा पुन्हा कधीही असं मनात सुद्धा आणायचं नाही, हळूहळू सारं काही ठीक होईल. साधकांच्या सुखदुःखात स्वामीजी अगदी समर असून जात. आपला विलास ऑपरेशन नंतर जेव्हा प्रथमच केंद्रात आला तेव्हाचा स्वामीजींच्या चेहऱ्यावरचा आनंद काही अवर्णनीयच होता. अध्यात्म मंगलधाममध्ये केंद्र चालू होतं. दारातून विलास येताना पाहून अक्षरशः लहान मुलासारख्या टाळ्या वाजवीत स्वामीजी म्हणाले, अरे पाहिलं का आपला विलास आला बरं का. स्वामीजींकडे आल्यानंतरचं विलासचं जीवन स्वामींच्या या अलौकिक अशा प्रेमावरच पोचलं गेलं. एखाद्याने काही पारमार्थिक गोष्टीची इच्छा व्यक्त केली तर स्वामीजी मागचा पुढचा विचार न करता ती तात्काळ पूर्ण करीत. एकदा आपल्याकडे येणाऱ्या सद्भक्त सुलोचनाला स्वामीजी सहज म्हणाले, हां बोल, तुला काय हवं मागून घे. तीही त्यावर म्हणाली, तुमच्या मुखातून नाद भागवत ऐकण्याची इच्छा आहे. झालं, लगेच आठवड्यातून एक दिवस तिच्या घरी जाऊन स्वामीजींनी हा उपक्रम सुरूही केला आणि तब्बल 2 वर्षे तो चालू होता. तिच्या घरातील सर्वच मंडळींना या गोष्टीचा अर्थातच खूप लाभ झाला. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी ये पायी. एकदा सुलोचना व मी संध्याकाळी ओंकारेश्वर मंदिरात गेलो होतो. 7:30 वाजता स्वामीजींच्या दुकानात यायचं म्हणून कॉजवेवरून निघालो पण त्यावरून पाणी वाहत होतं आणि पाण्याला बऱ्यापैकी ओढ होती. मला ते जरा धोक्याचं वाटत होतं, परंतु ती मला म्हणत होती, काही होत नाही ग, जाऊ आपण पटकन. पण तरीही माझा नकारच होता, त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने आम्ही निघालो. दुकानात पोचल्यावर ती स्वामीजींना मजेत सांगत होती, अहो ना आत्ता आम्ही खरं तर कॉजवेवरून येणार होतो वगैरे वगैरे. तिचं बोलणं ऐकताना स्वामीजी मात्र गंभीरच झाले व म्हणाले, तुम्हाला सांगून ठेवतो, साधकाचा देह हा लाख मोलाचा असतो, तो असा तसा वापरण्यासाठी नाही. यापुढे असं काहीही करू नका. आज तुम्ही वाचलात नाहीतर उद्याच्या वर्तमानपत्रात तुम्ही वाहून गेल्याची बातमी पण छापून आली असती. संत हे किती संवेदनशील असतात याची आपण कल्पनाच करू शकणार नाही. स्वामीजींच्या दुकानातली अशीच एक छोटीशी घटना. स्वामीजी सकाळी ठीक 8:30 वाजता दुकान उघडी. त्याच वेळेला मीही तिथे जात असे, त्यांना थोडी मदत करण्याचा प्रयत्न असे. केर काढणे व फरशी पुसणे हे मात्र ते दुसऱ्या कोणालाही करू देत नसत. मी उगीचच मध्ये लुडबुड करीत असे, समोरच्या एका घरातून तांब्या भांड घासून पाणी आणून ठेवीत असे. स्वामीजी रोज काउंटरची हलवा हलवी करीत असत. मी एकदा त्यांना विचारलं, स्वामीजी आज हे कुठे हलवायचे. स्वामीजी म्हणाले, आज ते दुसऱ्या भिंतीकडे सरकवायचं आहे, पण थांब मी आलो. स्वामीजी खुर्चीवर उभे राहून दाराजवळ साड्या लावत होते. तेवढ्यात इकडे मी ते खाली बसून पाठीने जोर लावून सरकवलं सुद्धा. मला वाटलं स्वामी आता खुश होतील, पण उलटच झालं. सर्व आवरून उदबत्ती लावून स्वामीजी खुर्चीत बसले, पण ते नेहमीसारखे नव्हते, मला काही कळेना. तेव्हा शेवटी न राहून मी त्यांना विचारलं, स्वामीजी माझं काही चुकलं का. त्याबरोबर ते लगेच म्हणाले, हां, म्हणजे मी तुला थांब म्हटलं होतं ना, अगं एवढं मोठं धूळ तू एकटीने सरकवलंस, तुझ्या कमरेत उसळण वगैरे भरली असती तर. असं म्हणून स्वतःचा उजवा हात पुढे करून म्हणाले, बघ बघ माझी नाडी किती जलद चालली आहे, तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार नाहीत. मी मात्र या साध्या व छोट्या वाटणाऱ्या प्रसंगातून शिकले की सद्गुरु जे सांगतात तसंच करायचं, आपली बुद्धी चालवायची नाही. कोणीही कोणत्याही कारणाने दुःखी खिन्न उदास असेल तर त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत. एकदा सद्भक्त शेखर परांजपे यांच्याकडील केंद्रात मी थोडी आधी जाऊन ध्यानाला बसले होते. हळूहळू साधक येऊन ध्यानाला बसत होते. पूजनीय स्वामीजीही आले. त्यांनी उदबत्ती लावली व अगदी हळू आवाजात कुणातरी सांगितलं, आज सकाळी अमकी तमकी एक साधिका उन्मनावस्थेत गेली. झालं, मी जरी ध्यानाला बसले होते तरी मी हे स्वामीजींचे शब्द ऐकले. मात्र मनात वेगाने विचारचक्र सुरू झालं, आपल्याला ध्यानात अजून काहीच अनुभव येत नाही, त्यासाठी आपली पात्रताच नाही वगैरे वगैरे. रडू कोसळलं. आवाज बाहेर फुटेल या भीतीने मी चक्क उठून केंद्राबाहेरच पडले. अजून आरतीला तसा वेळ होता. माझी अवस्था स्वामीजींच्या लक्षात आली, त्यामुळे तेही माझ्या पाठोपाठ बाहेर पडले. चालता चालता मला समजावीत होते, अगं ही ध्यानातली स्थिती म्हणजे काही सर्वस्व नाही. एकीकडे माझे आश्रू थांबतच नव्हते. मी अशीच आहे, मी वाईटच आहे, माझ्याजवळ भावच नाही, त्यामुळे मला ती स्थिती प्राप्त होणारच नाही असं काही बाही मी बोलत होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाकडे बोट दाखवून स्वामीजी म्हणाले, हे बघ, हा कचरा देखील आम्हाला प्रिय आहे, कारण त्यामुळेच चांगल्याची किंमत कळते. मग तुम्ही तर सर्व साधक आहात, साधना करता आहात. पुढे बोलण्याच्या ओघात त्यांनी विद्यारण्य स्वामीजींची गोष्ट सांगितली. त्यांनी गायत्री पुरस्करणे करून चार तप झाली, तेव्हा अजूनही गायत्री माता दर्शन देत नाही, म्हणून शेवटी ते आत्मसमर्पणासाठी सिद्ध झाले. तेव्हा गायत्री मातेने त्यांना दर्शन दिलं व म्हणाली, अरे तू मागे वळून बघ, तुझ्या पापाची 14 कुंड जळत आहेत. अशा प्रकारे स्वामीजी मला समजावीत होते. केंद्राभोवती 2-3 फेऱ्या तरी झाल्या असतील. माझे पूर्ण समाधान झाले होते. आरतीचीही वेळ झाली होती आणि मला घेऊनच स्वामीजी केंद्रात आले. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. स्वामीजी म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच स्वामीजी. एकदा स्वामीजींनी काही कामाकरता म्हणून मला कामावरून फोन करून दुकानात बोलवून घेतलं. इतक्यात एक गिराईक आलं म्हणून त्यांनी मला थोडा वेळ बसायला सांगितलं. गिराईक आटोपून स्वामीजी नेहमीच्या त्यांच्या खुर्चीत येऊन बसले. अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं व त्यामुळे मग खूपच बेचैन झाले. स्वामीजींच्या ते लक्षात आलं. ते शांतपणे म्हणाले, तू अशीच डोळे मिटून 5 मिनिटं बैस. 5 मिनिटांनी त्यांचा मायेचा हात डोक्यावरून फिरत होता आणि त्यांचे अतिमधुर शब्द कानावर पडत होते. माझी कुलपाखरे आहेत ती. हे ऐकताना काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण, पण असं वाटलं की त्रिभुवनातलं सारं प्रेम जणू आपल्याच वाट्याला आलंय. थोड्याच वेळात मी अगदी ठीक झाले व स्वामीजींचं काम उरकून मी व्यवस्थितपणे पुन्हा कामाच्या ठिकाणी हजर झाले. अशा प्रकारे स्वामीजी सर्वांवर करीत असलेलं प्रेम पाहून कुणी एकदा स्वामीजींना प्रश्न विचारला की, स्वामीजी पुढे एखादी व्यक्ती कार्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे असं जाणून तुम्ही एवढं प्रेम करता का? यावर क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, छेचे, असा कुठलाच विचार नसतो. व्यक्ती समोर आली की सहजच तिच्याविषयी प्रेम वाटतं. प्रेम हाच आमचा स्थायी भाव आहे. पूजनीय गोंदवलेकर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे माझ्यातून प्रेम काढून टाकलं तर मी उरणारच नाही. अगदी सुरुवातीच्या काळात स्वामीजी त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांची साधना कशी निर्वेदपणे होईल यासाठी खूप दक्षता घेत ते साधकांचे माता पिता बंधू सखा सर्व काही होते. एकदा स्वामीजींची देवपूजा आटोपून अभिषेक चालला होता. इतक्यात सद्भक्त सुनीलदादा त्यांच्या मामांना घेऊन आले. अभिषेक आटोपल्यावर स्वामीजींनी त्यांना आत बोलावलं व येण्याचं प्रयोजन विचारलं. ते म्हणाले, मी सुनीलला पुढील शिक्षणासाठी गावी घेऊन जावं म्हणतो. सुनीलदादांच्या घरी तेव्हा काही कौटुंबिक ताणतणाव होते, पण तरीही स्वामीजींना त्यांचा हा विचार अजिबात सहन झाला नाही. ते ताबडतोब म्हणाले, छेचे, या मुलांना आम्ही तळहातावरच्या फोडासारखं जपलंय. त्यांना येथील वातावरणातून दूर जाण्यास मी बिलकुल परवानगी देणार नाही. ते पूर्णतः अशक्य आहे. तेव्हा हा विचार तुम्ही मनातून काढून टाका. हे स्वामीजींचं बोलणं ऐकताना वाटलं, स्वामीजींनी आपल्या प्रेमाच्या मायेच्या पंखाखाली सर्वांना किती सुरक्षित ठेवलं, वाढवलं, घडवलं, लहानाचं मोठं केलं, आनंद निर्भर केलं. आजही ती मायमाऊली आपल्याला हळुवारपणे सांभाळतेच आहे. या माऊलीच्या प्रेमात पाषाण हृदयातही प्रेमज्योती उजळण्याची ताकद आहे. स्वामीजींचेच एक अनुग्रहित सद्भक्त मधुकरराव कुलकर्णी यांनी केलेल्या काव्यात ते म्हणतात, त्यावेळी सुरुवातीला स्वामीजींना सर्वजण बाळासाहेब म्हणत, म्हणून या काव्यात स्वामीजींना त्यांनी बाळाई माऊली असं म्हटलंय. ते म्हणतात, माझी बाळाई माऊली सदा संगती असते, धरून या माझा हात बरोबर चालविते, तिची पाऊले लागता काटे कुटे फुले होती, दगडांच्या हृदयात जळाळती प्रेम ज्योती, फुलांच्याच पाय घड्या वर फुलेच चालती, पिता सुगंधी उजेड दोन ज्योती एक होती, अशी आनंदाची यात्रा वाटे कधी संपून ये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटून ये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटून ये. हरिओम. या अशा आठवणी ऐकताना स्वामीजींच्या साधकांवरील प्रेमाच्या विविध छटा सहजच जाणवून जातात. साधकांचे छोटे छोटे हट्ट पुरवणारे स्वामीजी, त्यांच्या छोट्याशाही गुणाचे कौतुक करून प्रोत्साहन देणारे स्वामीजी, समाधान होईपर्यंत समजूत घालून योग्य अयोग्य यांचे भान देणारे स्वामीजी, साधकांच्या कल्याणासाठी सतत सतर्क असणारे आणि प्रसंगी त्यासाठी समाजाचीही पर्वा न करणारे स्वामीजी, साधनेसाठी देह सांभाळला पाहिजे याची जाणीव करून देणारे स्वामीजी, अकारण प्रेम वर्षाव करणारे स्वामीजी, अशी अनेक रूपे डोळ्यासमोर उभी राहतात आणि लक्षात येतं की साध्या साध्या प्रसंगातील स्वामीजींच्या वागण्यातून बोलण्यातून आणि खरं म्हणजे या सर्वात अनुस्यूत असलेल्या प्रेमामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली, अनेकांची जीवने आमूलाग्र बदलून गेली, अनेकांना प्रपंच आणि परमार्थ या परस्पर विरोधी गोष्टी आहेत असं न मानता प्रपंचच परमार्थ रूप करायचा आहे अशी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला. बुद्धिवादीही परमार्थाचे खरे वर्म जाणून साधना मार्गावर स्थिर झाले. अशा या आपल्या स्वामीजींच्या चरणी आज विशेष केंद्राच्या निमित्ताने एक मागणं मागावं असं वाटतं. साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे, हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे, हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे. आता यानंतर सद्भक्त पंकज काका आपल्याला मार्गदर्शन करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या या कार्यक्रमाने खर तर गुरु पौर्णिमेचे मंतरलेले दिवस परत आपण अनुभवतो आहोत असंच वाटून गेलं. सद्भक्त पोफळे काकांच्या, सद्भक्त ताराताईच्या या सगळ्या आठवणी ऐकून पुन्हा ते मंतरलेले दिवस डोळ्यासमोर चलत चित्रपटासारखे तरळून गेले. दुकानातली स्वामीजींची मूर्ती, भागेश्वर निवासमधली त्यांची मूर्ती, कधीतरी त्यांच्या मागोमाग चालत जात असताना दिसलेली त्यांची मूर्ती, अशा अनेक विध त्यांच्या विविध छटा डोळ्यासमोर जिवंत होऊन गेल्या. या जन्मशताब्दीच्या माध्यमातून आपण स्वामीजींची आठवण जी नित्य आपल्या अंतःकरणात असतो तिला उजाळा द्यायचा प्रयत्न करतो आहोत. हे सगळं करत असताना असं वाटलं की पुन्हा एकदा त्यांच्या शुद्ध स्पष्ट निर्मळ अशा उपदेशाचं आपण परत एकदा वाचन करावं. त्यामुळे थेंबुटातल्या काही एक दोन छोट्या प्रकरणांचं आपण वाचन करू. मनाच्या मशागतीकडे दुर्लक्ष. आपल्या समाजामध्ये जोपासना केली जाते ती नेहमी शरीर आणि बुद्धी यांची. म्हणजे त्यासाठी व्यायामशाळा असतात, शाळा कॉलेजे असतात. मुलांचे शरीर आणि त्यांची बुद्धी या दोन्ही बाबतीत घरी आई वडील आणि बाहेर समाज अतिशय जागृत असतो. आपला मुलगा वा मुलगी शरीराने सुदृढ व्हावी, बुद्धीने हुशार असावी असे आई वडिलांना वाटते. पण या दोन गोष्टींच्या जोपासनेच्या मानाने मनाची मशागत घरी केली जात नाहीच, पण समाजातही त्या मनाकडे दुर्लक्षच केले जाते. मन आपोआप विकसित होत नाही, त्याला योग्य वळण लावण्याचे फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. आणि मन ही तर अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे सारे जीवन सुखी अथवा दुःखी होऊ शकते. किंबहुना सुख दुःख, निंदा स्तुती, मान अपमान इत्यादी द्वंद्वे हा या मनाचाच खेळ आहे. अपरिपक्व मनच सगळ्यांना बळी पडते आणि सुख दुःखाच्या गटांगळ्या खाते. असे अप्रसन्न मन पारमार्थिकच काय, पण इहलोकीच्या जीवनालाही उपयोगी पडू शकत नाही. मौज अशी की सर्वसामान्य व्यक्ती आणि समाज यांनी उपेक्षिलेल्या, दुर्लक्षिलेल्या या मनाकडेच संत महात्म्यांनी नेमके आपले लक्ष वेधले आहे, केंद्रित केले आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो असे असल्यामुळे या मनासाठी काय करावे म्हणजे ते प्रसन्न राहील याचा संतांनी अगदी संपूर्ण शास्त्रीय दृष्ट्या विचार केलेला दिसतो. त्यांच्या एकूण विचाराचा निष्कर्ष असा की मन जर आध्यात्मिक बनले म्हणजे मनाने बाहेरचे छंद सोडले आणि ते जर स्वस्वरूपानंदात रमून राहिले, आपण कोण याचे जर या मनाने चिंतन केले, त्याने मोठ्या प्रेमाने ईश स्तोत्रे गायली किंवा संतांच्या सद्ग्रंथांमध्ये मन रमवले तरच ते प्रसन्न होते, प्रसन्न राहते. आणि साहजिकच मग अशा प्रसन्नतेने केलेली सर्व कर्मे मोठ्या आनंदाची होऊन त्याचे जीवन कृतकृत्य होते. ध्यानधारणा हे प्रसन्नतेचे एक साधन आहे. तसेच नामस्मरण अथवा स्तोत्रपठण यांनाही या साधनात महत्वाचे स्थान आहे. अखेर पक्षी आत्मरूप होणे हेच जीवनाचे मुख्य ध्येय आहे. हे लक्षात घेऊन आपापली प्राप्त कर्तव्य कर्मे मोठ्या समाधानाने होण्यासाठी ध्यानधारणा व नामस्मरण करावे. मन निर्मळ असल्याचे लक्षण. निरनिराळ्या देवतांची स्वप्ने पडतात ती कशाची निदर्शक समजायची असा सवाल करणाऱ्या एका साधकाला स्वामीजींनी म्हटले आहे की देवादिकांच्या मूर्ती स्वप्नात दिसणे, प्रकाश दिसणे, रामनामाचा जप अथवा जयघोष कानी येणे, तशी सूचना मिळणे, तसेच ओंकाराचा ध्वनी ऐकू येणे, आपण स्वतःच नाचत हरिनाम घेत एखाद्या तीर्थक्षेत्री जात आहोत असे दिसणे, ही आणि अशासारखी दृश्ये ही साधकांच्या निर्मळ मनाची लक्षणे होत. ती दृश्ये सर्वथैव खोटी समजू नयेत. साधकाच्या पुरती ती खरीच समजावीत आणि त्यातील सूचनेप्रमाणे आपण करायला लागावे. पण याबाबतीत दुसरीही एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक वाटते. ज्या कोणाला स्वप्नात अशी दृश्ये दिसत नाहीत त्यांचे मन निर्मळ नाही असे मात्र समजण्याचे कारण नाही. किंबहुना दृश्य दिसणे हेच निर्मळ मनाचे एकमेव लक्षण नव्हे. श्रीराम जयराम जय जय राम हा जप वर्षभर करावा, सातत्याने करावा, वेळोवेळी काय सूचना मिळतात तेही पहावे. अर्थात या साऱ्या गोष्टींना खूप महत्व देऊ नये. मुख्य गोष्ट म्हणजे सर्वात्मक प्रभूशी सोहम भावाने तादात्म्य पावणे ही आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडे एक तुरीय अवस्था आहे. त्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये जे दिसेल, जे ऐकू येईल, ते आपल्या मनाचे निदर्शक आहे असे समजावे. तदनुसार मार्ग आक्रमण करीत जावे. आत्मज्ञाने मुक्ती, आत्मज्ञाने भक्ती, आत्मज्ञाने शांती मिळवावी, मिळवावया शांती एकची साधन श्री गुरुचरण उपासावे। सद्गुरूंच्या गोष्टी, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे, चालणे यातून आपल्याला बोध होत असतो। परमात्म्याशी एकरूप झालेले जीवन कसे असते याची कल्पना आपल्याला सद्गुरूंच्या वरून येते। मन निर्मळ असणे आणि हातून नित्याची कर्मे सहज व आनंदात होणे ही परमार्थ अंगी बांधल्याची खूण होय। देह भाव दुरी करोन, अहम आत्मा स्वानंद घन, ऐसे भाविता प्रतिक्षण, लाभे समाधान अखंडित। आपण एक मिनिटभर स्वामीजींचं नाम घेऊयात आणि मग आपलं केंद्र संपेल। माधवाय नमः, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर स्वामी।